लावून आणलंय काय आणलंय काय
ओ रघ, तूच मला विचारतेस काय विचारतेस काय
जत्रेला जाऊन आणलंय काय आणलंय काय
ओ रघ, तूच मला विचारतेस काय विचारतेस काय
जत्रेहून आणलाय खाऊ
खाऊ खाऊ खादाड भाऊ नाही
जत्रेला जाऊन आणलंय काय आणलंय काय
ओ रघ, तूच मला विचारतेस काय विचारतेस काय
जत्रेहून आणलीय बंदूक
बंदूक बंदूक हाताची होते डिशू नाही
जत्रेला जाऊन आणलंय काय आणलंय काय
ओ रघ, तूच मला विचारतेस काय विचारतेस काय
जत्रेहून आणलीय टोपी
टोपी टोपी घेऊन जाईल गोपी
नाही मग तू सांग अरे हा चिमटा कशाला खाऊ खेळणा हवा होता तुला मग तुला एवढे पै पै करून पैसे वाचवून दिले ते
आजी स्वयंपाक करताना तुझे हात भासतात ना म्हणून आणलं ग
बाळा तू माझ्यासाठी हा चिमटा आणलास तुझ्या या म्हाताऱ्या आजीसाठी मला मेलीला कळलंच नाही बघ तू इतका मोठा आहेस दुसऱ्याचा विचार आधी केलास देवच पावला म्हणायचा थांब हो तुझी दृष्टच काढते